आप सुन रहे हो बेस्ट ऑफ मॉर्निंग नंबर वन विद आरजे रुद्रा ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बजाते रहो
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्रा है तुमच्या सोबत।
वो खबर नहीं होता है, खबर होता है खबर, और ये है खबर का असर।
एक ऐसी खबर जिसका होगा सब पे असर। पेट्रोल 3 रुपयांनी आणि डिझेल जवळ जवळ 2 रुपयांनी महागल।
सामान्य माणसाने जगायचं की नाही,
कधी किमती कमी होत आहे कधी जास्त होत, काय करायचं राव आता आम्ही।
हा संभ्रम कॉमन मॅन आपल्या सगळ्यांच्या मनात येणं अत्यंत साहजिक आहे। झालं काय, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे महागाईचा भडका उडणार असल्याची चिन्ह आता दिसून यायला लागलेली आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमालीचे घसरून सुद्धा 16 फेब्रुवारी 2015 पासून ते आतापर्यंत डिझेलच्या दरात प्रति लिटर 3.65 रुपये इतकी वाढ झाल्याची दिसून येते। 1 मार्च रोजी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 3.02 रुपयांची कपात करण्यात आली होती आणि डिझेलचा दर 1.47 रुपये या भावानं वाढवला गेला होता। नोव्हेंबरपासून 5 वेळा, जवळजवळ 5 वेळा पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क वाढल्यानं पेट्रोलचे दर प्रति लिटर 4.02 रुपये आणि डिझेलचे रेट 6.97 रुपये इतके महागले आहेत ह्या संपूर्ण कालावधीमध्ये। आणि सध्याची जी भाववाढ आहे ही पेट्रोल 3 रुपये आणि डिझेल 2 रुपये अशी झालेली आहे। सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला आंतरराष्ट्रीय बाजारात जो काय रेट सुरू आहे कच्च्या तेलाचा, या चलन विनिमय दरात जो काय चढ उतार होतो त्यावरती या सगळ्या गोष्टी ठरवत असतात आणि या सगळ्या गोष्टींचा डायरेक्ट चटका आपल्याला भोगावा लागतो। बरं, आता तर संध्याकाळच्याला पट्टदिशी जाऊ, उद्या भाव वाढणार आहे ना, आपण आज भरून घेऊ, ही पण सोय राहिली नाही ना राव। इस खबर का आप पे कितना है असर जरा शेयर करे 6601935 पर। बजाते रहो,
सुनते रहो बेस्ट ऑफ मॉर्निंग नंबर वन विद आरजे रुद्रा ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बजाते रहो।